हिट्स 93.5 वर रेड एफएम वर 8:28 ची वेळ. मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये जाणून घेण्याची वेळ झाली आजच्या दिवशी काय झालं होतं इतिहासामध्ये. 1926 साली आजच्याच दिवशी प्रसिद्ध गायक आणि संगीतकार भूपेन हजारिका यांचा जन्म झाला होता. ओ गंगा तुम बहती हो क्यों, ये ब्यूटिफुल सा ट्रॅक जब भी सुनाई देता है. सर की आवाज याद आती है, उनका प्रेजेंस याद आता है. तयार काळा, वा वा वा, सलाम सलाम सलाम. आशा भोसले यांचा जन्म याच्याच दिवशी 1933 मध्ये झाला होता. क्या बात है, हॅपी बर्थडे. आप जी हजारो साल के दिन हो 50,000. आजच्याच दिवशी आणखीन एक महत्वपूर्ण घटना घडली होती. प्रसिद्ध कादंबरीकार आर्नेस्ट हेमिंग्वे यांनी द ओल्ड मॅन अँड द सी ही कादंबरी प्रकाशित केली होती. या कादंबरीला त्यांना पुलित्सर आणि नोबेल पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. 1952 मध्ये ही अप्रतिमची घटना घडली होती. सो आज का दिन बड़ा खूबसूरत है. इस दिन को सलाम करते हुए, ये जवानी है दीवानी से बलम पिचकारी, एंजॉय बजाते रहो.